एखादी इमारत बिल्डिंग जर आपल्याला बांधायची असेल तर त्याच्यासाठी सर्वप्रथम जो पाया आहे त्याच्यावरती आपण अटेन्शन देतो, अर्थात फाउंडेशन। जर फाउंडेशन ठीक असेल, पाया मजबूत असेल, तर उद्या आपल्याला कितीही फ्लोअर्स इमारत उभी करता येते। त्याचप्रमाणे आज आपलं जीवन एक बिल्डिंग आहे आणि ही बिल्डिंग उभी करण्यासाठी आपल्याला चार गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि त्या चार गोष्टी म्हणजे सर्वप्रथम आहे संघ। अर्थातच मनुष्याला जसा संघ असतो तसा रंग चढतो। म्हटलं जातं की सत्संग तारे आणि कुसंग डुबोए, अर्थात माणसाला चांगलाच संघ नेहमी उन्नतीकडे घेऊन जातो आणि वाईट संघ हा नेहमी त्याला मागे ओढण्याचं काम करतो। अर्थात सत्संग परमात्म्याला म्हटलेला आहे, गॉड इज ट्रूथ, सत्य संग। सत्याचा जर आपण नेहमी संग केला, संत संगती म्हटलेला आहे, सदा घडो सुजन्य वाक्य काणी पडो, अर्थात माणसाला चांगला संघ नेहमीच चालण्याचं कार्य करतो। तर याच्यावर एक उदाहरण दिलं जातं की एक बिझनेसमॅन होता आणि तो त्याचा जो बिझनेस आहे तो विदेशमध्ये तो ट्रान्सफर करत होता, तर तो ट्रान्सपोर्ट करत होता। तर ते ट्रान्सपोर्ट करत असताना तर तो माल काय होता तर खेकडी होते आणि त्या टोपलीमध्ये पूर्ण भरून तो पार्सल करायचा माल। परंतु हा माल पार्सल करत असताना त्या टोपलीचं कधीही तो झाकण लावत नव्हता। तर त्याच्यावर इतर प्रवासी म्हणायचे की तो इतका जर दूर ट्रान्सपोर्ट हे माल करतोय तर ह्याचा ओपन का ठेवलेला आहे? तर तो म्हणतो की ह्याच्यातून एकही खेकडा बाहेर पडणार नाहीये, कारण ह्याच्यातून एक जरी बाहेर पडत असला तरी दुसरा खेकडा त्याचा बरोबर पाय ओढल्यामुळे किंवा ओढत असतो त्याच्यामुळे कोणीही टोपली बाहेर पडत नाहीये। त्याचप्रमाणे हे इंडियन खेकडे आहेत म्हणतो। अर्थातच आपण पाहतो की एखाद्याची जर प्रगती होत असेल तर त्याचे पाय मागे ओढले जातात, त्याला उन्नतीसाठी सपोर्ट न देता त्याला डाऊन केलं जातं। तर अशा ह्या संगतीपासून आपण सावधान किंवा दूर राहायला हवं। त्याचबरोबर आणखीन दोन मित्रांचं उदाहरण दिलं जातं की दोन मित्र होते आणि ते एकदा जंगलामध्ये भ्रमंती करण्यासाठी सुट्टीमध्ये गेले आणि सुट्ट्यांमध्ये गेल्यानंतर समोरून हस्वल येत असतं आणि हस्वल आल्यानंतर जे दोन मित्र आहेत त्याच्यातून एक जो मित्र असतो त्याला झाडावर चढता येतं आणि दुसरा जो मित्र आहे त्याला चढता येत नाही। मग ज्याला चढता येत होतं तो पटकन झाडावर चढून जातो आणि ज्याला येत नाही तो त्याला ओरडतो की अरे तूही मला वरती घे, तर तो काही त्याची हाक ऐकत नाही आणि त्याला सहकार्य करत नाही, तर तो अगदी खाली झोपून राहतो आणि मेलेल्याचं सोंग करतो। अर्थातच डेथ बॉडी शवासन मध्ये जातो आणि पूर्णपणे श्वासावर कंट्रोल करून तो डेथ बॉडी प्रमाणे पडून राहतो। त्याच्यानंतर हस्वल दूर जे होतं ते जवळ येतं आणि त्याला सुंगायला लागतं। सुंगायला लागल्यानंतर पाहतो की हे जिवंत नाही आहे, त्याच्यामुळे तो फक्त सुंगतो आणि निघून जातो, त्याला काहीच करत नाही। नंतर मग ते दूर गेल्यानंतर वरचा मित्र खाली येतो आणि दोघ जण एकमेकांना भेटतात आणि म्हणतात की अरे हस्वल आणि तुला कानामध्ये काय सांगितलं? तर तो म्हणतो की अशा मित्राची संगत करू नको। अर्थात जो आपल्यावरती वेळ आल्यानंतर मित्र जो मदत करत नाही त्या मित्राची संगत करू नको। अर्थातच संगतीचा आपल्याला सांभाळ केला पाहिजे। तर म्हटलेलं आहे की 10 लोकांना जर परिवर्तन आपल्याला वाईट गोष्टीतून करता येत नसेल तर त्या 10 लोकांचा आपल्या मनावर वाईट परिणाम होता कामा नये। त्याच्यासाठी विल पॉवर आपली इतकी स्ट्रॉंग पाहिजे मेडिटेशनच्या आधारे की वाईट प्रवृत्तीपासून स्वतःला आपण सांभाळलं पाहिजे किंवा दूर राहिलं पाहिजे। नंतर नेहमी उदाहरण दिलं जातं उदबत्तीचं। ज्याप्रमाणे उदबत्तीला आपण कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जरी नेऊन लावली तरी ती स्वतःचा सुगंध पसरवण्याचं कार्य करते, किंवा एखाद्या गुलाबाचं रोप जेव्हा आपण कचऱ्याच्या ठिकाणी जरी लावलं तरी त्याच्यातून पण ते सुगंध घेतं। त्याचप्रमाणे आज बाहेरील वातावरण किती खराब असो किती अशांत असो परंतु ह्या सर्व वाईट प्रवृत्तीमध्ये राहत असताना माझा जो प्रवाह आहे तो आंतरिक आत्म्याचा परमात्म्याकडे असल्यामुळे ह्या वाईट संगतीपासून आपण सांभाळ केला पाहिजे। त्याच्यासाठी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सत्संगाची वेळ आहे सकाळची, कारण आपण जर सकाळी सकाळी परमात्म्याच्या विचाराने जर दिवसाची सुरुवात केली तर निश्चितपणे आपला दिवस पण चांगला जातो। नंतर म्हटलेला आहे दुसरा पाय आहे ब्रह्मचर्येचं पालन। अर्थात मनाबरोबर शरीराची शुद्धी ही तितकीच महत्वाची आहे. आपण पाहतो एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मूर्ती महान आहे, परंतु मंदिरामध्ये जर डस्ट असेल, माशा मच्छर जर असतील, तर कोणीही त्या मंदिरामध्ये जाणार नाही. अर्थातच मूर्ती बरोबर मंदिर ही क्लीन पाहिजे. अर्थात शरीर हे मंदिर आहे आणि आत्मा हा ह्या देहामध्ये म्हटलेला आहे, देह देवाचे मंदिर, अर्थात आत्मा त्यात परमेश्वर. अर्थात आत्मा जो आहे तो देहामध्ये मूर्ती आहे, अर्थात देवता आहे, आणि शरीर हे त्याचं मंदिर आहे. तर मंदिरालाही क्लीन ठेवणं अति महत्वाचं आहे. घरामध्ये ज्याप्रमाणे आपण दुधाचं भांडं वेगळं, भाजीचं भांडं वेगळं ठेवतो, कारण भाजीच्या भांड्यामध्ये दूध खराब होण्याची शक्यता आहे, कारण दूध हे अमृत मानलं जातं. त्याचप्रमाणे परमात्मा जे वर्तमान समय ज्ञान देत आहेत ते अमृत आहे, आणि हे अमृत रूपी भांडं जे आहे ते ठेवण्यासाठी सुद्धा तितकीच मनाची शुद्धता किंवा क्लीनेस हवं. नंतर आपण पाहतो की पूर्ण जर अमृताने भरलेलं भांडं असेल, एक दोन ड्रॉप जहर ही पूर्ण अमृताचं जहर मध्ये ट्रान्सफर रूपांतर करतं. म्हणून आपल्याला हे ज्ञान प्राप्त करत असताना तणाची शुद्धता, अर्थात एका मॅनमध्ये दोन तलवारी टिकत नाहीत, आणि म्हणून म्हटलेलं आहे योगी आणि भोगी असं दोन्ही जीवन आपण एकत्र जगू शकत नाही. दोन नावेमध्ये दोन पाय ठेवून आपण कधीही आपल्या संसाराची गाडी चालू शकत नाही. म्हणून मनाबरोबर शरीराची शुद्धी पण तितकीच महत्वाची आहे. आणि तिसरं आहे म्हटलेलं आहे की शुद्ध अन्न. तर शुद्ध भोजनामध्ये दुधाचे सर्व पदार्थ, भाज्या, फळं हे आपण घेऊ शकतो, कारण एक योगी जो आहे त्याचे सात्विक विचार राहण्यासाठी सात्विक आहार महत्वाचा आहे. कारण अन्नाचा मनावर आणि मनाचा अन्नावर हा सूक्ष्म प्रभाव किंवा इफेक्ट होत राहतो. म्हणून आपल्याला अन्न हे फार सात्विक घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे म्हटलं जातं की भोजनामध्ये पण तीन प्रकार आहेत, सात्विक, राजसिक आणि तामसिक. तर सात्विक आहारामध्ये सर्व फळं भाज्या येऊन जातात. राजसिक आहार म्हणजे फक्त तोंडाला चव, अर्थात गोड लागणारे पदार्थ. नंतर म्हटलेलं आहे तामसिक आहार. तामसिक आहारामध्ये जसं राजसिक आहारामध्ये तळलेले तुपकट, तेलकट, मसालेदार पदार्थ हे सर्व आपण कमी प्रमाणात जर ग्रहण केले तर त्याचे बॉडीवरचे विपरीत परिणाम होतात, त्याच्यापासून पण आपण स्वतःला दूर ठेवू शकतो. आणि तिसरं म्हटलेलं आहे तामसिक आहार. तर तामसिक आहारामध्ये हे नॉनव्हेज किंवा इतर सर्व पदार्थ. तर आज हा योग्याचा जो आहार आहे तो नेहमी शुद्ध सात्विक असतो. अर्थातच कारण ते मन जर सुमन किंवा परमात्म्याला जर अर्पण करायचं असेल तर त्या मनाला शुद्ध करण्यासाठी आहाराचे फार मोठं काम आहे. आणि म्हणून आपल्याला जेवढे होईल तेवढे शुद्ध सात्विक आहार, घरी बनवलेले पदार्थ जर आपण घेतले तर नेहमी आपण मनाने तनाने निरोगी राहू शकतो. आणि नंतर म्हटलेला आहे तामसिक आहार. अर्थात ज्या व्यक्तीचा किंवा प्राण्याची जेव्हा डेथ होते तेव्हा आपण त्यांचे अंतिम संस्कार जे आहेत ते स्मशानात करतो. अर्थातच आज ह्या प्राण्यांना आपण मारतो, आणि आज कोणत्याही धर्मामध्ये हिंसा पसंत केलेली नाहीये, आणि आज देवाच्या नावावर आपण ह्या प्राण्यांचा बळी घेतो किंवा मर्डर केली जाते आणि ते शिजवून पोटात घातलं जातं. अर्थात प्रत्येकाने आपल्या पोटाला स्मशान केलेलं आहे. आणि म्हणून आज आचार आणि विचार म्हटलेला आहे प्रत्येकाचं आचरण आणि विचरण, अर्थातच वृत्ती, दृष्टी आणि कृती हे बदलण्याचं कारण आहे आहार आणि व्यवहार. व्यवहार शुद्ध करायचा असेल तर आहार शुद्ध असणं हे फार महत्वाचं आहे. नंतर म्हटलेलं आहे की अन्न, अर्थातच मुख की टेस्ट, पेट में वेस्ट और बीमारी बनेगी गेस्ट. अर्थात ज्या तोंडाला गोष्टी गोड लागतात त्या पोटाला अपायकारक असतात. जे आपल्याला तोंडाला गोड लागत नाहीये ते आपण घेतलं पाहिजे. अर्थातच अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या आपण पोटाला कचरा कुंडी केलेली आहे किंवा कचरा पेटी केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण अनावश्यक पदार्थ दिवसभर टाकत राहतो आणि त्याचे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागतात. कारण संपूर्ण शरीरामध्ये कुठे काहीही झालं तर हा आत्मा दुखी होतो, आणि शरीरामध्ये जे काही त्रास होता त्याचं कारणच आहे अन्न. आणि आज आपण सात्विक विचार, जे प्रसादाच्या रूपाने जे आपण भगवंताला नैवेद्य म्हणून देतो, असा जर आहार मानवाने घेतला तर तो मानव देव बनू शकतो. नंतर म्हटलेला आहे चौथा जो पाय आहे तो आहे दिव्य दैवी गुणांची धारणा. तर दिव्य गुण कोणते कोणते आहेत? गंभीरता, मधुरता, संतुष्टता, हर्षित मुक्ता, निर्भयता. ज्या आपण देवी देवतांचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर आपल्याला देवी देवता नेहमी प्रसन्न त्यांचे चेहरे दिसतात, किंवा त्यांच्या चेहऱ्यावर जरी पाहिलं तरी आपल्याला समाधान, शांती हे सर्व प्राप्त होतं. त्याचं कारण आहे की देवी देवतांचं इतकं दिव्य महान जीवन आहे. आणि आपल्याला दर्शनाने जर इतकी प्राप्ती होते तर ते जर दिव्य दैवी गुण आपल्या जीवनामध्ये जर आले तर आपलं जीवन किती धन्य होईल. परंतु ह्या गुणांचं संतुलनही तितकंच महत्वाचं आहे. तर गंभीर्याचा अर्थ आहे अनावश्यक टॉक अवॉइड करणं, अर्थात शुद्ध पवित्र विचार सतत मनांमध्ये ठेवणं. हर्षित मुख अर्थात देवी देवतांसारखं स्मित हास्य ठेवणं. हर्षित मुख याचा अर्थ असंही हसायचं नाहीये की जे आज महाभारत बनेल. अर्थात द्रौपदी जी हसलेली आहे तर त्या हसण्यावरूनच आज महाभारत झालेला आहे. आणि गंभीर याचा अर्थ कुणाशीही बोलायचं नाही किंवा तोंड फुगून बसणं किंवा फुलवून बसणं, हे जे आहेत गुणांचा इनबॅलन्स, तो आपल्याला जर बॅलन्स साधायचा असेल सर्व गुण आपल्यामध्ये पाहिजे, परंतु गुणांचं संतुलनही तितकंच महत्वाचं आहे. तर हे आहेत मुख्य राजयोगाचे चार स्तंभ. सर्वप्रथम आहे सत्संग. अर्थात दिवसाची सुरुवात जर आपण चांगल्या विचाराने केली, सत्संगाने केली, परमात्म्याच्या सानिध्याने केली तर निश्चितपणे दिवस आपला चांगला जातो. कारण जो दिवस आपला चांगला जात नाही त्या दिवशी आपण म्हणतो की आज सकाळी कुणाचं तोंड पाहिलंय माहिती नाही, आपला दिवस असा गेला. अर्थातच परमात्म्याच्या दर्शनाने जर दिवसाची सुरुवात केली तर निश्चितपणे दिवसाची सुरुवात, दिवसाचा मध्य, दिवसाचा अंत अर्थात रात्री हे संपूर्ण चांगलं जाणार आहे जर आपण सुरुवात चांगली केली. आणि म्हणून सत्संग, ब्रह्मचर्याचं पालन, शुद्ध सात्विक आहार आणि दिव्य दैवी गुणांची धारणा हे आहेत आज चार स्तंभ. ज्या योग्याचे हे चार स्तंभ मजबूत आहेत तर तो योगी जीवन सहजच व्यतीत करू शकतो. नंतर म्हटलेला आहे राजयोगा बरोबर आज आपल्या जीवनामध्ये आठ शक्त्यांची प्राप्ती. अर्थात जे देवीला आठ हात दाखवले जातात त्याचं प्रतीक आहे की परमात्मा वर्तमान समय आम्हा सर्वांना अष्ट शक्त्या प्राप्त करून देत आहेत मेडिटेशनच्या आधारे. तर सर्वप्रथम म्हटलेला आहे सहनशीलता. ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाला फळाने भरलेले आपण जेव्हा दगड मारतो तेव्हा तो आपल्याला रिटर्न फळ देतो, परंतु आज एखाद्या व्यक्तीला जर चुकून दगड लागला तर रिटर्न आपल्याला, अर्थात पत्थर का जवाब वीट से किंवा वीट का जवाब पत्थर से असं म्हटलेलं आहे. अर्थात अरे म्हणाला तर कारे, आहो म्हणाला तर काहो, ऍक्ट रिऍक्ट अर्थात न्यूटनचा जो सिद्धांत आहे क्रिया आणि प्रतिक्रिया. अर्थात जसे आपण कर्म करतो त्याचप्रमाणे समोरून आपल्याला रेस्पॉन्स मिळत राहतो. आणि त्यासाठी आपल्याला कर्म जे आहेत ते श्रेष्ठ करायला हवे. ज्याच्यासाठी उदाहरण दिलं जातं एकनाथ महाराज. तर एकनाथ महाराज एकदा झाडाखाली बसून तप करत होते. तर तप करत असताना त्यांच्यावरती एक व्यक्ती पुन्हा पुन्हा थुंकत होता. तर जितका वेळ ते थुंकले तितका वेळ गंगा स्नान करून आले. आणि शेवटी थुंकणाऱ्याला लाज वाटली आणि जाऊन त्यांची माफी मागितली, त्यांना नमस्कार केला. परंतु एकनाथ महाराज म्हणतात की आज मी रोजच एक वेळ गंगा स्नान करत होतो, परंतु आज तुझ्यामुळे मला अनेक वेळा पवित्र गंगा स्नान मिळालेलं आहे. अर्थातच संत असल्यामुळे त्याने वाईट गोष्टीतून पण चांगले विचार घेतले. अर्थात त्यांच्यामध्ये सहनशीलता होती. म्हणून आज संतांमध्ये सहनशीलता होती किंवा आज कोणत्याही नवीन कार्याला जो व्यक्ती सुरुवात करतो त्याला सहन जरूर करावा लागतो. आणि याच्यावर तुकाराम महाराजांचे उदाहरण दिलं जातं की तुकाराम महाराज एकदा एका गावामध्ये राहत होते. तर त्या गावातल्या लोकांनी त्यांची एकदा गाढवावरून धिंड काढली, अर्थात संपूर्ण भाज्यांची माळ गळ्यामध्ये घातली, संपूर्ण डोक्याचे केस काढले, हळद थापली आणि पूर्ण गावामध्ये त्यांची गाढवावरून धिंड काढली आणि पूर्ण गावात फिरवल्यानंतर त्यांच्या दारामध्ये अर्थात घरी आणून सोडल्यानंतर त्यांनी त्या पत्नीने त्यांची अवस्था पाहिल्यानंतर तिला फार वाईट वाटलं आणि ती म्हणते की अहो काय तुमची हालत केलेली आहे लोकांनी. तर ते म्हणतात काय झालं, कारण आज माझ्या डोक्यामध्ये जखमा झालेल्या होत्या आणि आपण जखमा झाल्यानंतर काय करतो, केस काढतो आणि केस काढल्यानंतर हळद लावलेली आहे आणि आज आपण ह्या गावामध्ये कितीतरी दिवस राहत आहे, परंतु गाव मी अजून संपूर्ण पाहिलेलं नव्हतं. त्याने गावावरून म्हणजे गाढवावरून पूर्ण गावाची मला मिरवणूक काढून आणली. अर्थात आपल्या घरामध्ये पैसे नसल्यामुळे भाज्याही नव्हत्या, त्याने पूर्ण भाज्यांची माळ आज माझ्या गळ्यामध्ये घातलेली आहे. अर्थातच जे व्यक्ती संत होते, महात्मे होते, त्यांनी सहन केलं आणि म्हणून आज त्यांची इतकी पूजा होतीये किंवा लोक एवढी महिमा करतात. तर आपल्यामध्ये ही सहनशीलता हवी. आपण सहन करतो, परंतु सहन करण्यासाठी एक लिमिटेशन ठेवतो की आपण म्हणतो की 10 वेळा मी ऐकलेलं आहे, अर्थात 11 वेळेला आपल्या सहनशीलतेचा अंत होतो आणि मग आपण प्रेशर कुकर ज्याप्रमाणे वाफ साठवतं आणि बाहेर जायला जर मार्जिन नसेल तर ते शिटी मार्फत बाहेर वाफ निघून जर गेली नाही तर झाकणा सेत उडून जातं. त्याप्रमाणे आपणही सहन करतो, परंतु सहन करणं अर्थात माफ करणं, सहन करणं अर्थात परिवर्तन करणं, सहन करणं अर्थात विसरणं, अशा गोष्टी जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत वर्तमान समय आपल्याला आनंदाने जीवन व्यतीत करता येणार नाहीये. आणि म्हणून सहनशक्ती हवी, परंतु शिलाचं संरक्षण जिथे करायचं आहे तिथे मात्र सहनशील बनून चालणार नाहीये. तर सहनशक्ती बरोबर सामावून घेण्याची शक्ती. अर्थातच ज्याप्रमाणे एखाद्या सागरामध्ये अनेक नद्या येऊन मिक्स होतात, गढूळ पाणी येऊन मिक्स होतं, कचरा येऊन मिक्स होतो, परंतु आज समुद्र काय करतो, कचरा जर असेल तर जोरात बाहेर फेकून देतो आणि जर गढूळ पाणी असेल तर आपल्या लाटांच्या द्वारे शुद्ध करण्याचं कार्य करतो. त्याचप्रमाणे आपणही आपलं हृदय सागराप्रमाणे विशाल ठेवायला हवं. अर्थात जे अनावश्यक गोष्टी आहेत त्या एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देता यायला हव्या, किंवा माफ करता यायला हवं, किंवा दर्यादिल बनता यायला पाहिजे. अर्थात काही गोष्टी सामावूनही घेतल्या पाहिजे आणि अनावश्यक गोष्टी अर्थातच जो कचरा आहे तो बाहेर फेकून देता यायला पाहिजे, तर आपण सागराप्रमाणे विशाल स्वच्छ राहू शकतो. नंतर म्हटलेलं आहे ओळखता यायला पाहिजे. आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्या समोर अचानक घटना, अचानक वस्तू, काही ना काही आपल्या समोर उभ्या राहतात, तर याच्यासाठी जर आपल्याकडे ओळखण्याची शक्ती जर नसेल तर आपण धोका खात राहतो. तर व्यक्ती वस्तूंना ओळखलं तर आपण आपल्या आयुष्यामध्ये पावलोपावली सक्सेस होत राहतो. नंतर म्हटलेलं आहे की काही घटना अशा असतात की ज्यांचा आपल्याला निर्णयही घ्यायचा असतो आणि निर्णय घेण्यापूर्वी ज्याप्रमाणे स्थिर पाण्यावर स्थिर प्रतिबिंब, त्याप्रमाणे स्थिर मनबुद्धी जर असेल तर आपण आपल्या आयुष्यातले निर्णय जे आहेत रॉंग राईट सत्य असत्य हेही आपल्याला पटकन घेता येतात. नंतर म्हटलेलं आहे एखादा व्यक्ती जर गडबडीत असेल आणि त्याला जर एखादी गोष्ट विचारली तर तो म्हणतो नाही मी 2 दिवस विचार करतो आणि मग सांगतो. अर्थातच अस्थिर मनामध्ये आपण निर्णय योग्य किंवा व्यवस्थित घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी मनबुद्धीचं कनेक्शन जर परमात्म्याशी असेल, अर्थात मन स्थिर असेल, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये निर्णय चांगले घेतो आणि निर्णय घेतल्यानंतर जो आपल्या समोर परिणाम येतो तर त्यालाही सामोरे जाण्याची तयारी आपल्या मनाची होते. उदाहरणार्थ जसा एखादा 12वीचा विद्यार्थी आहे, त्याने एक्झाम दिलेली आहे, परंतु एक्झामच्या वेळेस जर स्टडी नाही केली आणि रिझल्टच्या वेळेला जर त्याने मनाला जर धैर्यता नाही ठेवली तर काही वेळेस रिझल्ट आल्यानंतर काही स्टुडंट्स आत्महत्याही करतात, परंतु त्यावेळेला आपण काहीच करू शकत नाहीये, तर तो काळ आपल्या हातून निघून गेलेला असतो. तर अशा येणाऱ्या समोर परिस्थितीनाही आपल्याला धैर्याने तोंड देता यायला पाहिजे. अर्थातच निर्णय योग्य जर असेल तर आपल्या जीवनामध्ये बॅलन्स पण राहतो. नंतर म्हटलेलं आहे सामना अर्थात सामोरं जाणं. तर एखाद्याची डेथ किंवा अचानक मृत्यू जो आपल्याला असह्य असतो, परंतु अशा परिस्थितीनाही धैर्याने जर सामोरं जायचं असेल तर परमात्मा सांगत आहेत की आत्मा हा अचर अमर अविनाशी आहे. आत्म्याचा कधीही नाश होत नाही, नाश होतो तो विनाशी देहाचा. त्याच्यामुळे येणाऱ्या अशा अचानक परिस्थितींना सामोरं जाण्यासाठी आत्मिक पाठ हा पूर्ण पक्का पाहिजे किंवा महत्वाचा आहे. तर येणाऱ्या परिस्थितीनाही आपण धैर्याने तोंड देऊ शकतो. नंतर म्हटलेलं आहे, सहकार्याची भावना आम्हा सर्वांमध्ये पाहिजे. एकमेकांना सहाय्य केल्यानंतरच आपल्याला इमर्जन्सीच्या टाइम किंवा संकटकाळे इतर सर्व मनुष्य आत्म्यांच्या दुवा किंवा परमात्म्याच्या ब्लेसिंग्स ह्या पावलोपावली मिळत राहतात. तर सहकार्याची भावना कुठे पाहिजे, तर ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की गोवर्धन पर्वत उचलताना एका श्रीकृष्णाबरोबर इतर सर्व सवंगड्यांनीही हात दिलेला आहे. अर्थात संकट जेव्हा आपल्या देशावर किंवा घरामध्ये परिस्थिती बिल्डिंगवर किंवा ऑफिसमध्ये कुठेही परिस्थिती येत असताना एकमेकांनी शुभभावना शुभकामनेचं सहकार्य दिलं पाहिजे. तरच आजचं हे वातावरण जे आहे त्याला आपण परिवर्तन करू शकतो. तर त्याच्यासाठी परमात्माही आम्हा मुलांकडून सहकार्य मागत आहे. तर ते कोणतं सहकार्य, तर आजचं हे जे कलयुग आहे ह्या कलयुगी पहाडाला जर सतयुगी स्वर्णिम युगामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर आम्हा सर्वांचं सहकार्य परमात्म्याच्या कार्यामध्येही हवं आहे. आणि ते कोणत्या रूपाने आपण करू शकतो, तर म्हटलेलं आहे पवित्रता, धन, तन आणि मन. तर असं सहकार्य जर केलं तर आजचा नरक उद्या स्वर्गामध्ये रूपांतरित होऊ शकतो.